आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी आसाममध्ये 85, केरळमध्ये 78 तर पुदुचेरीत सुमारे 90% मतदान. प्रथमच संपूर्ण मतदान प्रक्रियेचं वेबकास्टिंग. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 8 खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याचं वृत्त एकनाथ शिंदे यांनी फेटाळलं. वादग्रस्त न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा पदाचा राजीनामा. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर विभागाच्या कारवाईत सुमारे 30 किलो सोनं जप्त. आसाम, केरळम आणि पुदुचेरी विधानसभा निवडणुकांसाठी काल शांततेत मतदान झालं. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार आसाममध्ये 85.38% तर पुदुचेरीमध्ये जवळपास 90% मतदान झालं. दोन्ही राज्यातली मतदानाची ही आतापर्यंतची सर्वाधिक टक्केवारी आहे. केरळमध्येही 78% जास्त मतदानाची नोंद झाली. ही मतदान प्रक्रिया सुरू असताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, डॉ एस एस संधू आणि डॉ विवेक जोशी या अन्य दोन निवडणूक आयुक्तांसमवेत थेट वेबकास्टिंगद्वारे या प्रक्रियेचं निरीक्षण करत होते. यंदा प्रथमच या भागातल्या सर्व मतदान केंद्रांचं वेबकास्टिंग करण्यात आलं. याशिवाय सर्व ईव्हीएम मतपत्रिकांवर उमेदवारांची रंगीत छायाचित्र, मतदारांना त्यांचे मोबाईल फोन ठेवण्यासाठी खास सोय, नव्यानं डिझाईन केलेल्या मतदार माहितीपत्रिका, प्रत्येक मतदान केंद्रावर 1200 मतदारांची मर्यादा अशा मतदारस्नेही उपाययोजनाही या निवडणुकांमध्ये प्रथमच राबवण्यात आल्या. तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी विविध राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते प्रचारसभा घेत असल्यानं या दोन्ही राज्यांमध्ये प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. तामिळनाडूच्या सर्व मतदारसंघांमध्ये येत्या 23 एप्रिलला मतदान होईल. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा आज ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी प्रसिद्ध केला. संकल्पपत्र नावानं प्रकाशित या घोषणापत्रात महिला, युवावर्ग आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आश्वासनं दिली आहेत. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान होणार असून 152 जागांसाठी 1586 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेचे मावळते उपाध्यक्ष हरिवंश यांची राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. हरिवंश यांचा कार्यकाळ काल समाप्त झाला. माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई राज्यसभेतून निवृत्त झाल्यानंतर रिकाम्या झालेल्या जागेवर हरिवंश यांची नियुक्ती झाली आहे. गृह मंत्रालयानं आज याबाबतची अधिसूचना जारी केली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. राज्यसभेचे अध्यक्ष उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. रालोआतर्फे येत्या 14 तारखेला बिहारच्या नवीन मुख्यमंत्र्यांची निवड होण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 8 खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याचं वृत्त शिवसेनेनं फेटाळलं आहे. ठाकरे गटाच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचं वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बोलत होते. अशी कोणतीही बैठक झालेली नाही, त्यामुळे माध्यमांनी अशा बातम्या देणं टाळलं पाहिजे असंही शिंदे यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.
आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात हंगामी तत्वावर संपादक तथा वार्ताहर मराठी, वार्ताहर इंग्रजी, वृत्तनिवेदक तथा भाषांतरकार आणि प्रसारण सहाय्यक या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. सर्व पदांसाठीची पात्रता, अर्ज, प्रवेश शुल्क तसंच निवड संबंधीचा तपशील newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे 15 एप्रिल 2026. त्वरा करा आणि लगेच अर्ज पाठवा.
प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वादग्रस्त न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी आज पदाचा राजीनामा दिला. अलाहाबाद न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून काम करत असताना वर्मा यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात जळालेल्या नोटा आढळल्याप्रकरणी त्यांच्यावर महाभियोग चालवण्यात येत होता. राजीनाम्यासाठी वेगळं कारण न देता आपण अतिशय शोकसंतापानं पदाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना उद्देशून दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे. राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलच्या आकडेवाणीनुसार 2025 या वर्षात देशभरात सायबर घोटाळ्याची 28 लाख प्रकरणं आणि सुमारे 22,931 कोटी रुपयांचा अपहार नोंदवला गेला. याची दखल घेऊन रिझर्व्ह बँकेनं डिजिटल घोटाळे किंवा फसवणूक टाळण्याच्या दृष्टीनं 4 नवीन उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. 10,000 रुपयांपेक्षा जास्तीचा डिजिटल व्यवहार पूर्ण करण्यासाठी 1 तासाचा विलंब अवधी, वरिष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी सहाय्यकाकडून प्रमाणीकरण, नागरिकांना डिजिटल पेमेंट करताना अधिक नियंत्रण सुविधा इत्यादी उपाययोजनांचा त्यात समावेश आहे. रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर हे प्रस्ताव उपलब्ध असून त्यावर नागरिकांनी 8 मे पर्यंत आपल्या सूचना प्रतिक्रिया मांडाव्या असं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुमारे 30 किलो सोन्याच्या तस्करीचा प्रयत्न महसूल गुप्तचर संचालनालयानं हाणून पाडला. ऑपरेशन दहाबू ब्लिट्स कारवाईत पकडण्यात आलेल्या सोन्याचं मूल्य 37,74,00,000 रुपये इतकं आहे. या प्रकरणी 24 महिलांना अटक झाली आहे. विधिमंडळातल्या युवा सदस्यांनी आपल्या मतदारसंघाच्या विकासाबरोबरच नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासन अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केलं आहे. पणजी इथं आयोजित केलेल्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या परिषदेमध्ये विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करतेवेळी विधिमंडळातल्या युवा सदस्यांची भूमिका या विषयावर ते बोलत होते. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली ही 2 दिवसीय परिषद होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी कॉमेडियन कुणाल कामरा काल महाराष्ट्र विधानमंडळाच्या विशेषाधिकार समितीसमोर हजर झाले. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या संदर्भात जे वक्तव्य केलं त्याबाबत कोणतीही खंत नसल्यानं याप्रकरणी माफी मागणार नसल्याची भूमिका कामरा यांनी मांडली. कुणाल कामरा यांना चौकशीवेळी 24 प्रश्न विचारल्याचं विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड यांनी सांगितलं. याप्रकरणी कामरा यांनी बिनशर्त माफी मागितली तर वेगळ्या पद्धतीनं विचार करू असंही लाड यांनी सांगितलं. येत्या 14 एप्रिलला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्वत्र चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश कोकण विभागाचे आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिले. यंदा दादर इथल्या चैत्यभूमीवर लाखो समर्थक जमण्याची शक्यता असून यावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे, तसंच सामाजिक समानता सप्ताह देखील पाळला जाणार आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये आज राजस्थान रॉयल्सचा सामना रॉयल्स चॅलेंजर्स बेंगळुरू बरोबर होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7:30 वाजता गुवाहाटीमध्ये सुरुवात होईल. आज जागतिक होमिओपॅथी दिन साजरा होत आहे. होमिओपॅथी या उपचार पद्धतीचे जनक डॉ सॅम्युअल हानेमान यांच्या जयंतीदिनी म्हणजे दरवर्षी 10 एप्रिलला हा दिवस साजरा केला जातो. शाश्वत आरोग्यासाठी होमिओपॅथी ही यावर्षीच्या जागतिक होमिओपॅथी दिनाची संकल्पना आहे. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आगामी गगनयान मोहिमेसाठी 2री एकात्मिक एअरड्रॉप चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली. आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथं ही चाचणी करण्यात आली. अंतराळवीर ज्या कॅप्सूलमध्ये बसतात तिला पृथ्वीच्या आवरणात पुन्हा प्रवेश करता यावा आणि सुखरूप उतरता यावं यादृष्टीनं ही चाचणी महत्वपूर्ण मानली जाते. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी या यशस्वी चाचणीबद्दल इस्रोचं अभिनंदन केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधानसभा निवडणुकीसाठी आसाममध्ये 85, केरळमध्ये 78 तर पुदुचेरीत सुमारे 90% मतदान. प्रथमच संपूर्ण मतदान प्रक्रियेचं वेबकास्टिंग. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 8 खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याचं वृत्त एकनाथ शिंदे यांनी फेटाळलं. वादग्रस्त न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा पदाचा राजीनामा. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर विभागाच्या कारवाईत सुमारे 30 किलो सोनं जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.